jazz.com. शिवाजी महाराज जयसिंहाच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले खरे, पण मुघलांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे बादशहाच्या समोर भर दरबारातून महाराज संतापाने बाहेर पडले आणि दिवाणखान्याच्या एका बाजूला येऊन उभे राहिले. रामसिंहानं शिवाजी महाराजांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण जीवापेक्षा आपल्या स्वाभिमानाला महत्व देणारे शिवाजी महाराज रामसिंहाचं ऐकून शांत होणं अशक्य होतं. शिवाजी महाराजांनी रामसिंहाला स्पष्ट शब्दात सांगितलं की भले माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण स्वाभिमान गहाण टाकून अपमान सहन करणं मला कधीच जमणार नाही. यावेळी बादशहाने शिवाजी महाराजांसाठी पाठवलेली शिरोप्याची वस्त्र महाराजांनी नाकारली. एका किरकोळ मनसबदाराच्या मागं आपल्याला उभं केलं गेलं ही गोष्ट महाराजांच्या मनाला खूपच लागली होती. मला ठार मारायचे असल्यास आत्ताच मारा, पण मी मुघलांची चाकरी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली. स्वाभिमानाचं एवढं देखणं दर्शन इतिहासात कुठेच आढळत नाही. जीव धोक्यात आलेला असतानाही आपलं सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी मुघलांसमोर ताठ मानेने उभे राहणारे शिवाजी महाराज सह्याद्रीसारखे कठोर आणि निडर होते. शिवाजी महाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी बादशहानं रामसिंहावर टाकली. रामसिंह शिवाजी महाराजांना घेऊन एका तंबूत गेला आणि त्यांना समजावून सांगू लागला, पण शिवाजी महाराज अजूनही प्रचंड रागात होते. शिवाजी महाराजांनी भर दरबारातून हुजूरांच्या समोरून निघून जावे म्हणजे बादशहांचा अपमान आहे असा महाराजांविरुद्ध प्रचार करण्यात मुघल सरदार मंडळी आघाडीवर होती. असा प्रचार करण्यात जाफर खान आघाडीवर होता. साहजिकच शिवाजी महाराजांना मुघल दरबारात येण्यास बंदी करण्यात आली. शिवाजी महाराजांबद्दलचा या सरदारांचा द्वेष इतका टोकाचा होता की त्यांनी शिवाजी महाराजांना बादशहाने ठार करण्याचा हुकूम द्यावा अशी मागणी करण्यापर्यंत या सरदार मंडळींची मजल गेली आणि शिवाजी महाराजांना संपवण्याचा विचार केला गेला. आग्र्याच्या भेटीत शिवाजी महाराजांचं वास्तव्य हे रामसिंहाच्या छावणीजवळ होतं, पण बादशहानं दरबारात झालेल्या प्रकारानंतर चिडून शिवाजी महाराजांना तिथून हलवण्याचा आदेश दिला. ही गोष्ट सरळ सरळ शिवाजी महाराजांच्या जीवाला अपाय करण्याच्या योजनेची सुरुवात होती हे रामसिंहाच्या लक्षात आलं. रामसिंहाला दडपण येणं साहजिकच होतं. एकतर शिवाजी महाराज हे जयसिंहाच्या म्हणजेच रामसिंहाच्या वडिलांच्या सांगण्यावरून आग्र्याला बादशहाच्या भेटीला आले होते. दुसरी गोष्ट, महाराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पूर्ण खात्री शिवाजी महाराजांना जयसिंहानं दिली होती. त्यामुळे आपल्या वचनाचं प्रचंड दडपण जयसिंह आणि पर्यायाने शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या रामसिंहावर होते. त्यामुळे जयसिंहाने शिवाजी महाराजांना मारण्याआधी आमचा खात्मा करा आणि मग त्यांचे बरे वाईट करा अशी भूमिका घेतली. बादशहाला या भूमिकेनं कोड्यात टाकलं. अखेर रामसिंहाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवाजी महाराजांना मारण्याचा विचार बादशहानं काही काळापुरता तरी सोडून दिला. यानंतर औरंगजेबानं रामसिंहाची नेमणूक काबूलला केली. रामसिंहानं शिवाजी महाराजांना आपल्यासोबत घेऊन जावं अशी त्याची इच्छा होती. काबूलमध्ये शिवाजी महाराजांचा परस्पर निकाल लावावा आणि टोळ्यांकडून त्यांच्यावर हल्ला झाला असा प्रचार करावा असं त्याचं कपटी धोरण होतं. पण शिवाजी महाराज या कपटी धोरणाशी चांगलेच परिचित होते. त्यांनी काबूलला जायला स्पष्ट नकार दिला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे निरोप पाठवले त्यात महाराज आपले किल्ले आपणास परत मिळाले तर 2 कोटी रुपये देण्याची तयारीही दाखवतात. पण यावर बादशहाने चिडून निरोप पाठवला की शिवाजीला कुणाशीही भेटण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याच्या तळावर कडक पहारा बसवण्यात यावा. महाराज कडक पहाऱ्यात अडकले. या प्रसंगी रामसिंहाने शिवाजी महाराजांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली. त्यानं महाराजांच्या संरक्षणासाठी आपले काही रक्षक नेमले. शिवाजी महाराजांविषयी आग्र्याच्या सामान्य माणसात बरंच कुतूहल होतं. भर दरबारात बादशहाला पाठ दाखवत संतापानं बाहेर पडणारा हा दक्षिणेतला अभिमानी माणूस अत्यंत विलक्षण सामर्थ्याचा असला पाहिजे याची पक्की खात्री सामान्य जनतेत होती. आणि यातूनच महाराजांबद्दल बऱ्याच अफवा आग्र्यात पसरल्या होत्या. त्यापैकी काही अफवा अत्यंत मजेशीर आहेत. आग्रा बाजारात लोक चर्चा करत होते, शिवाजी हा जमिनीपासून 14-15 हात उडी मारतो, एका दमात तो 40-50 कोस एवढं अंतर सहज चालतो. शिवाजी महाराजांचा दरबारातला पराक्रम आग्र्यातल्या लोकांमध्ये चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होता. या दरम्यान शिवाजी महाराजांनी बादशहाला अनेक पत्र लिहिली, पण त्यांना अपेक्षित असणारा प्रतिसाद त्याच्याकडून मिळाला नाही. शिवाजी महाराजांना कडक नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांचं दडपण वाढवण्यात एकच हेतू होता, त्यांचे उरलेले किल्ले काढून घेऊन त्यांच्याकडे एकही किल्ला राहणार नाही असंच बघावं. पण शिवाजी महाराज या गोष्टीला अजिबात राजी नव्हते. शिवाजी महाराज सुटून जाऊ शकतील याची मुघलांना कल्पना होती आणि त्यासाठीच ते व्यवस्था चोख राहील याची खबरदारी घेत होते. जयसिंहाला मात्र वेगळंच दडपण होतं. आपल्या मुलाला म्हणजेच रामसिंहाला पाठवलेल्या एका पत्रात तो म्हणतो की शिवाजी महाराजांना इकडे दक्षिणेत सध्या सोडणे हिताचे नाही, असे असले तरी जर शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचा संताप येऊन ते जर आदिलशहाला जाऊन मिळाले तर मुघलांना ही गोष्ट खूपच महागात पडेल. जयसिंहाला या गोष्टीची भीती आधीही होती आणि आताही तो याच गोष्टीच्या दडपणाखाली होता. खरं तर शिवाजी महाराजांना बादशहाची भेट घ्यायला लावण्यामागे त्यांनी आदिलशहाशी हात मिळवू नये हा हेतू होता. आणि आता पुन्हा तीच शक्यता निर्माण झाली होती. जयसिंह रामसिंहाला सांगतो की बादशहाला तू या बाबतीत समजवावं की शिवाजी महाराजांना कैदेत न ठेवता त्यांचा सन्मान करून त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा.